ಓಂ ಶಾಂತಿ. ಆಜ್ ಸದ್ಗುರುವಾರ ಕೆ ದಿನ ಸಬ್ಕಿ ಯಾದೋ ಕೆ ಸಾಥ್ ಜೈಸೆ ಹಿ ಮೈ ವತನ್ ಮೇ ಪಹುಂಚಿ ವಹಾಂ ಜಾತೆ ಹಿ ಕ್ಯಾ ದೇಖ್ತಿ ಹೂಂ ವತನ್ ಮೇ ಚಾರೋ ಹಿ ತರಫ್ ಬಹುತ್ ಸುಂದರ್ ಸುಂದರ್ ಮಾಡಲ್ ಸಜೆ ಹುಯೆ ದಿಖಾಯಿ ದೇ ರಹೇ ಥೆ ಔರ್ ಬಾಬಾ ಕೆ ಬಹುತ್ ಸೆ ಬಚ್ಚೆ ಉನ್ ಮಾಡಲ್ಸ್ ಕೋ ದೇಖ್ ದೇಖ್ ಕರ್ಕೆ ಬಹುತ್ ಹರ್ಷಿತ್ ಹೋ ರಹೇ ಥೆ ಲೇಕಿನ್ ಬಾಬಾ ಬಹುತ್ ದೂರಿ ಸೆ ಊಪರ್ ಸೆ ಯೆ ದೃಶ್ಯ ದೇಖ್ ರಹೇ ಥೆ ಕುಛ್ ಸೆಕೆಂಡ್ ಮೇ ಕ್ಯಾ ದೇಖ್ತಿ ಹೂಂ ಸಬ್ ಬಚ್ಚೆ ಕೋಯಿ ಕಿಸ್ ಮಾಡಲ್ ಕೆ ಪಾಸ್ ಔರ್ ಕೋಯಿ ಕಿಸ್ ಮಾಡಲ್ ಕೆ ಪಾಸ್ ಜಾಕೆ ಖಡಾ ಹೋ ಜಾತಾ ಹೈ ಧ್ಯಾನ್ ಸೆ ದೇಖ್ತೆ ಹೈ ಔರ್ ಕೋಯಿ ಉಸ್ಕೋ ಹಾತ್ ಲಗಾತಾ ಹೈ ಕೋಯಿ ಉಸ್ಕೋ ಗಲೆ ಲಗ್ ಕೆ ಮಿಲ್ ರಹಾ ಹೈ ಕೋಯಿ ಉಸ್ಕೆ ಸಾಥ್ ಖಡೆ ಹೈ ಔರ್ ಕೋಯಿ ಮಾಡಲ್ ಕೋ ಐಸೆ ಬಹುತ್ ಧ್ಯಾನ್ ಸೆ ದೇಖ್ ರಹೆ ಥೆ ಬಾಬಾ ದೃಶ್ಯ ದೇಖ್ ಕರ್ಕೆ ಮುಸ್ಕುರಾ ರಹೆ ಥೆ ಬಾಬಾ ನೆ ಇಶಾರೆ ಸೆ ಮೇರೆಕೋ ಕಹಾ ಬಚ್ಚಿ ಆಪ್ ಭಿ ಆಓ ತೋ ಜೈಸೆ ಮೈ ಉಡ್ತೆ ಹುಯೆ ಬಾಬಾ ಕೆ ಪಾಸ್ ಬಹುತ್ ಊಂಚಾಯಿ ಪರ್ ಪಹುಂಚ್ ಗಯಿ ತೋ ಬಾಬಾ ನೆ ಕಹಾ ದೇಖೋ ಬಚ್ಚೆ ಕ್ಯಾ ಕರ್ ರಹೆ ಹೈ ದೇಖ್ತೆ ದೇಖ್ತೆ ಕುಛ್ ಮಾಡಲ್ಸ್ ತೋ ಜೈಸೆ ಬಚ್ಚೆ ಉಸ್ಕೋ ಪಕಡ್ತೆ ಥೆ ಕುಛ್ ಮಾಡಲ್ಸ್ ತೋ ಊಪರ್ ಕಿ ಓರ್ ಉಡ್ ಕರ್ಕೆ ಏಕ್ದಮ್ ಜೈಸೆ ದಿಖಾಯಿ ನಹೀ ದೇ ರಹಾ ಥಾ ಕುಛ್ ಮಾಡಲ್ ಐಸೆ ಟೇಢೆ ಹೋನೆ ಲಗೆ ಔರ್ ಕುಛ್ ಮಾಡಲ್ಸ್ ಥೋಡೆ ಕಮ್ ಹೋ ಗಯೆ ಛೋಟಾ ಬಡಾ ದಿಖಾಯಿ ದೇ ರಹಾ ಥಾ ಔರ್ ಕುಛ್ ಮಾಡಲ್ ತೋ ಐಸೆ ಟೂಟ್ ಟೂಟ್ ಕರ್ಕೆ ಔರ್ ಬಿಲ್ಕುಲ್ ಹಿ ಖತಮ್ ಹೋ ಗಯೆ ತೋ ಬಾಬಾ ನೇ ಕಹಾ ದೇಖಾ ಬಚ್ಚಿ ಬಾಬಾ ಬಚ್ಚೋ ಕೋ ಇಸ್ ಸಂಗಮ್ ಯುಗ್ ಕೆ ಅಂದರ್ ವಿಶ್ವ ಕೆ ಸಾಮ್ನೆ ರೋಲ್ ಮಾಡಲ್ ಬನಾ ರಹೆ ಹೈ ಔರ್ ಬಾಬಾ ಬಚ್ಚೋ ಕೆ ಚಿತ್ರ ಔರ್ ಚರಿತ್ರ ಕೆ ದ್ವಾರಾ ಬಾಪ್ ಕಿ ಪ್ರತ್ಯಕ್ಷತಾ ಕೆ ಲಿಯೆ ಬಾಬಾ ನೇ ಬಚ್ಚೋ ಕೋ ವೈಸೆ ಸ್ವರೂಪ ಮೇ ಬನಾಯಾ ಹೈ ಔರ್ ಸಂಗಮ್ ಯುಗ್ ಕೆ ಅಂದರ್ ಬಾಬಾ ಬಚ್ಚೋ ಕೋ ಇತನಾ ಊಂಚ ಬನಾ ದೇತೆ ಹೈ ಜೋ ಸರ್ವ ಕಿ ಮನೋಕಾಮನೆ ಪೂರ್ಣ ಕರ್ತೆ ಹೈ ಲೇಕಿನ್ ಅಭಿ ಭಿ ಕೈ ಕೈ ಬಚ್ಚೆ ಐಸೆ ಹೈ ಜಿನ್ಕೆ ಕೈ ಬಾತೋ ಮೇ ಮಾಇಂಡ್ ಕೆ ಅಂದರ್ ಡೈವರ್ಷನ್ ಹೋ ಜಾತಾ ಹೈ ಜೈಸೆ ವೋ ಡೈವರ್ಷನ್ ಹೋತಾ ಹೈ ವೈಸಾ ಉದಾಹರಣ ಬಾಬಾ ನೇ ಕಹಾ ಕಿ ಯೇ ಜೋ ಮಾಡಲ್ ಏಕ್ ತರಫ್ ಘೂಮ್ ಗಯಾ ಹೈ ಕೈ ಬಚ್ಚೆ ಅಭಿ ಭಿ ಶ್ರೀಮತ್ ಕೆ ಅಂದರ್ ಮನ್ ಮತ್ ಕೋ ಯಾ ಅಪ್ನಿ ಬಾತೆ ಆ್ಯಡ್ ಕರ್ತೆ ಹೈ ತೋ ವೋ ಡೈವರ್ಷನ್ ಹೋನೆ ಕೆ ಕಾರಣ ಬಾಬಾ ಜೋ ಚಾಹತೆ ಹೈ ಕಿ ಬಚ್ಚೆ ಏಕ್ದಮ್ ಸಂಪನ್ನ ಔರ್ ಐಸೆ ಸ್ವರೂಪ ಮೇ ಟಿಕೆ ಜೋ ವಿಶ್ವ ಕಿ ಆತ್ಮಾಓ ಕೋ ಅನುಭೂತಿ ಔರ್ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ಹೋ ದೂಸರಿ ಬಾತ್ ಕಹಿ ಬಾಬಾ ನೇ ಕೈ ಬಚ್ಚೆ ಅಭಿ ಭಿ ಬಾಹರಿ ಬಾತೋ ಕೆ ಆಕರ್ಷಣ ಕಿ ಓರ್ ಪ್ರಭಾವಿತ ಹೈ ಜಿಸ್ ಕಾರಣ ಸೆ ಬಾಬಾ ನೇ ಜೋ ಉನ್ಕಿ ಸ್ಥಿತಿ ಬನಾಯಿ ಹೈ ವೋ ಆಕರ್ಷಣ ಉನ್ಕಿ ಸ್ಥಿತಿ ಕೋ ಬಿಲ್ಕುಲ್ ಹವಾ ಕಿ ತರಹ ಉಡಾ ದೇತಾ ಹೈ ಫಿರ್ ತೀಸರಾ ಬಾಬಾ ನೇ ಕಹಾ ಐಸೆ ಭಿ ಬಚ್ಚೆ ಹೈ ಜೋ ಹರ್ ಸಮಯ ಮೈ ಮೇರಾ ಮೈ ಜೋ ಕರ್ ಸಕ್ತಾ ಹೂ ವೋ ಕೋಯಿ ನಹೀ ಕರ್ ಸಕ್ತಾ ತೋ ಮೈಪನ್ ಕೆ ಕಾರಣ ವೋ ಮಾಡಲ್ ಜೋ ಹೈ ವೋ ಏಕ್ದಮ್ ಬಿಲ್ಕುಲ್ ನೀಚೆ ಗಿರ್ ಜಾತೆ ಹೈ ತೋ ಮೈನೆ ಕಹಾ ಬಾಬಾ ಬಚ್ಚೆ ಇತನಾ ಅಚ್ಛಾ ಪುರುಷಾರ್ಥ ಕರ್ ರಹೆ ಹೈ ಬಹುತ್ ಸೇವಾ ಕರ್ ರಹೆ ಹೈ ಲಗನ್ ಸೆ ಕುಛ್ ಕರ್ ರಹೆ ಹೈ तो बाबा ने कहा हाँ, बाबा भी जानते हैं बच्चों के पुरुषार्थ को देख करके बाबा खुश भी हैं, लेकिन एक बात बाबा ने कहा कि हर बच्चे को ध्यान रखना है कि बाबा करण करावनहार हैं और बच्चे निमित्त हैं, और बाबा ने जो बच्चों को जिम्मेवारी दी है वो उसको निभाने में बाप की प्रत्यक्षता करने के लिए अभी वो समय आ रहा है बाप की प्रत्यक्षता के लिए। फिर बाबा ने क्या किया, एक सेकंड में क्या देखती हूँ, सब बच्चों को सामने ला करके बाबा ने सब बच्चों के सिर के ऊपर मुकुट था, बहुत सुंदर मुकुट था, और हर एक को एक बहुत सुंदर गोल्डन चमकती हुई जैसे चुन्नी ऐसे डला होता वो डाला हुआ था, और हाथ के अंदर सबके अंदर एक बहुत सुंदर चमकती हुई टोकरी थी, और उस टोकरी के अंदर एंजल्स दिखाई दे रहे थे। तो बाबा ने सबको दिया, तो बाबा ने कहा देखो बच्चे, आज बाबा बच्चों को गिफ्ट दे रहे हैं। तो सब बहुत खुश हुए, सब एक दूसरे का ताज देख रहे थे, एक दूसरे की ड्रेस को देख करके बहुत खुश हो रहे थे। बाबा ने कहा कि आज के दिन लोग परमात्मा को, भगवान को ऐसे स्वरूप में याद कर रहे हैं कि वो देने वाला है और शांता क्लाउस के रूप में, लेकिन बच्चे जो है बाप समान मास्टर दाता और वरदाता है। तो बाबा ने कहा कि बाबा ने जो मुकुट दिया है वो मुकुट है बाप की हर कार्य को संपन्न बनाने के लिए, उसके अंदर परफेक्शन। और दूसरा बाबा ने कहा कि बाबा ने जो चुन्नी पहनाई है ये है फरिश्ता रूप की चुन्नी, और जो टोकरी दिखाई दिया वो टोकरी है वरदानों से भरपूर। बाबा ने कहा आज के दिन दुनिया में वो लोग मानते हैं कि शांता क्लाउस अपने बच्चों को बहुत से खिलौने देते हैं, तो बाबा ने सबको कहा देखो इस टोकरी में क्या है। उस टोकरी में क्या देखते थे, एंजल निकलता था और एंजल के हाथ में ब्लेसिंग थी, और जैसे वो खोला वो एंजल चारों तरफ फैलते और वो ब्लेसिंग के वाइब्रेशन चारों तरफ फैल रहे थे। तो बाबा ने कहा आज के दिन बाबा बच्चों को विशेष वरदान दे रहे हैं, सदा संतुष्ट रहना है और खुशियाँ बांटते रहना है। तो सब बच्चे उसी स्वरूप के अंदर टिक गए, और सबके सब ऐसे स्वरूप में दिखाई दे रहे थे, बाहर से लोग देख रहे थे, कोई ऐसे बाहें पसार करके मांग रहा है, कोई खुशियों के चीज़ें देख रहा है, कोई खुशियों में नाच रहा है। बाबा ने कहा आज का दिन है भरपूर रह करके, वरदानों से भरपूर रहना है, संतुष्ट रह के खुशियाँ बांटना है। बाबा जैसे दाता विधाता हैं, तो दाता के बच्चे मास्टर दाता और मास्टर वरदानी बन करके सबको भरपूर करो। फिर बाबा ने क्या किया, अपने हाथ से भोग का कवर उठाया और सबको अपने हाथ से भोग खिलाने लगे। मैंने कहा नहीं बाबा, पहले तो हम आपको खिलाएंगे। बाबा ने कहा नहीं, आज बाबा वरदाता के रूप में, दाता के रूप में पहले बच्चों को। तो जैसे बाबा को मैंने मुख में खिलाना शुरू किया, उसी समय बाबा ने सब बच्चों को इमर्ज करते हुए मुख मीठा कराते हुए कहा सदा हर समय कुछ भी हो जाए खुश रहना है, संतुष्ट रहना है और सदा खुशियों के वाइब्रेशन फैलाने हैं। फिर उसके बाद बाबा को मैंने जिनके भोग थे उनके निमित्त याद प्यार दिया, बाबा ने उन सबको इमर्ज करते हुए रिटर्न में भी उनको याद प्यार दिया। ओम शांति।